सहज तरी म्हणून जातो ना आपण, जब तक जहा मे सुभाषाम है मेरे नाम तू, पण हे पाणी हे आपल्या नावावरती राहील का? जर का आपण असंच पाण्याचा अपव्यय करत राहिलो तर विचार केलाय कधी? वर्ल्ड वॉटर डे निमित्त आपण प्रशांत अवसरमल सरांशी बोलतोय आणि त्यांचा जो ग्रुप आहे ना जलक्रांती नावाचा, तो ऍक्च्युली कसा काम करतो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात.
जलक्रांती ग्रुप हा आमचा एक छोटासा व्हॉट्सअपचा ग्रुप आम्ही सुरू केला होता ज्यावेळेस नवीन नवीन व्हॉट्सअप सुरू झालं होतं. आणि सामाजिक कार्य करायचं, परंतु मग सामाजिक कार्य काय करायचं की कुठल्या तरी एक महान व्यक्तीने सांगितलं आहे की व्हेन यू आर इन कन्फ्युजन गो टू द पीपल, लिसन टू देम, फाइंड आउट देअर प्रॉब्लेम्स. तर असंच आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जात होतो, वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जात होतो आणि तिथल्या लोकांशी जेव्हा आम्ही संवाद साधायचो किंवा त्यांच्या गोष्टी ऐकून घ्यायचो, आम्हाला खूप वाटायचं की या खेड्याला आपण स्मार्ट खेडं केलं पाहिजे, या ठिकाणी हे आलं पाहिजे, या ठिकाणी ह्या ह्या व्यवस्था झाली पाहिजे. परंतु एक आजोबा मला त्या दिवशी पारावर भेटले आणि पारावर भेटता भेटता म्हणे की बाबा रे, आमचं तू पिण्याचा पाण्याचा जरी प्रॉब्लेम तू आम्हाला सॉल्व्ह करून दिला तरी ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तोच धागा पकडून आम्ही ह्या जलक्रांती ग्रुपच्या कामाला सुरुवात.
किती सिंपल मेसेज आहे ना, म्हणजे काल होळीनंतर आपण 3-3 बकेट्स युज करून आंघोळ केली असेल पण काही लोकांना प्यायला सुद्धा पाणी नाहीये, याबद्दल कधी विचार केलाय का? बोलूया थोड्या वेळात. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.